राणीनाच त्या मोराला मेघ व्हावेसे वाटते आणि दाटल्या मेघाला थोडे गावेसे वाटते। राणीनाच त्या मोराला मेघ व्हावेसे वाटते आणि दाटल्या मेघाला थोडे गावेसे वाटते। मोरा मेघाची आवड जेव्हा ओथंबून येई तेव्हा गोकुळी राधेला कृष्ण भिजवून जाई। जीवा भावाच्या ओढीने नदी सागराला भेटे आणि सागराचे पाणी सरी त्याच्यासाठी आटे। ऐसा संगमाचा भाव जेव्हा भरतीला येई तेव्हा गोकुळी राधेला कृष्ण सामावून घेई। तेव्हा गोकुळी राधेला कृष्ण सामावून घेई।
Thank you. ध्यानी कृष्णमाया।